आनंद होता झाला आम्हा राजा दोन बोट स्वर्ग राजीला आठ्यहून आलीन गेले थेट रंग महाला शाली खुशालीत महाराष्ट्र दंग थारा झाला रंग महालात नवी बया भेटली त्याला लावणीचा पाहून चिणगार रूपती कन्यार झाला बहादर पुरा थंडगार सांगू काय राजे हो
राजे हो
इष्टाच्या प्याल्यामध्ये महाराष्ट्र बुडविला झुंग झाली स्वारी रंग महाली घुबडानी संधी साधली फितुरीची जाळी पसरली करणीला फळ त्यांच्या आली मरकट सेना भवताली भगवा झेंडा उडायला खाली सज तोफ खाण्यात झाली ही झोप तुम्हाला काळ झोप ठरणारी इष्ट बाजी रवरवी तुम्हा नेणारी इष्टाची गाणी गाणार काल पोतर लावणी रचणार विनवितो तुमा जाहीर तोच शाहीर यार या सार मैदानात राजे
हो राजे हो जिराजी
एक एक मराठा गड किल्ला भासेल एक एक मराठा गड किल्ला भासेल पण फितुरीच्या मुळालाच सुरुंग ठासेल सह्याद्री पुनरपी खच धून हासेल तरी कपार जागत तिला नेत्री घालून येतेल अंगणी मिकाजाचा हिस्सा बघवून गेलं यावेळी मराठा कोण माग राहील इष्टाचा प्याला तो फोडून फेकून देईल राखील झेंड्याला देऊन प्राणाचे मोल नवजोमी स्वातंत्र्याची वेल बहरेल नवजोमी स्वातंत्र्याची वेल बहरेल
आम्ही जाणून लढिला हात धरली भात शत्रू